आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मेक इन इंडियामुळे अर्थव्यवस्था मजबूत झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. आत्मनिर्भर भारत बनविण्याचा निर्धार. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर. 22,600 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण तसंच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचं करणार भूमिपूजन. न्यायालयाचा निकाल माझ्यासारख्या दुखावलेल्या मागासवर्गीय लोकांसाठी दिशादर्शक असल्याची जात पडताळणी प्रमाणपत्र निकालावर रश्मी बर्वे यांची प्रतिक्रिया. आणि स्वच्छता मोहिमेला राष्ट्रीय पातळीवर नेत वाशिमच्या भुली ग्रामस्वच्छता महिला मंडळानं शरयू नदीच्या घाटावर राबविलं स्वच्छता अभियान. मेक इन इंडियामुळे विविध क्षेत्रातली निर्यात वाढली, उत्पादन क्षमतेचा विकास झाला आणि अर्थव्यवस्था मजबूत झाल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. मेक इन इंडिया उपक्रमाला आज 10 वर्ष झाली. त्यानिमित्त समाजमाध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये मोदी यांनी देशवासियांचं कौतुक केलं आहे. सुधारणांच्या मार्गावर देशाची प्रगती सुरु राहील आणि एकत्रितरित्या आपण आत्मनिर्भर आणि विकसित भारत बनवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गुंतवणूक वाढवणं, संशोधनाला चालना देणं, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणं तसंच उत्पादन आरेखन आणि नवोन्मेष या क्षेत्रात देशाला आघाडीचं स्थान मिळावं यासाठी सरकारनं मेक इन इंडिया हा उपक्रम सुरु केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते 22,600 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे. या दौऱ्यात ते जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील तसंच स्वारगेट कात्रज मेट्रोची पायाभरणी करतील. पंतप्रधानांच्या हस्ते भिडेवाड्यातल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचं भूमिपूजनही होणार आहे तसंच ते 3 परम रुद्रसंगणकाचं लोकार्पण करतील. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीद्वारे चांभार अनुसूचित जातीचं वैधता प्रमाणपत्र रद्द केलं गेल्यानंतर लोकसभा निवडणूक लढवण्यास अपात्र ठरलेल्या काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं काल क्लीन चीट दिली. दरम्यान हायकोर्टानं दिलेला निकाल माझ्यासारख्या दुखावलेल्या मागासवर्गीय लोकांना निश्चितच मार्ग दाखवेल अशी अपेक्षा आज रश्मी बर्वे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी ज्याप्रकारे संविधानाची अवहेलना केली त्यामुळे लोकशाहीसाठी फार मोठं संकट निर्माण झालेलं आहे. विदर्भाच्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी सर्व प्रयत्न मी करेल असं माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी सांगितलं. दरम्यान रेकॉर्डवरील ठोस पुरावे लक्षात घेता बर्वे यांचा चांभार अनुसूचित जातीचा दावा सिद्ध होत असल्याचं जाहीर करून त्यांना 1 आठवड्यात वैधता प्रमाणपत्र जारी करा असा आदेश हायकोर्टानं समितीला दिला. तसंच बेकायदेशीर कृती केल्यामुळे समितीवर 1 लाख रुपये दंड न्यायालयानं ठोठावला असून ही रक्कम बर्वे यांना अदा करण्याचे निर्देश दिले आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्यायवृंदानं मुंबई उच्च न्यायालयातल्या 9 ज्येष्ठ वकिलांच्या नावाची शिफारस न्यायाधीश पदासाठी केली आहे. यात नागपूरच्या निवेदिता मेहता, प्रफुल्ल कुबाळकर आणि रोहित जोशी यांचा समावेश आहे. याशिवाय अन्य सदस्य राजेश दातार, सचिन देशमुख, गौतम अखंड, महेंद्र नेर्लीकर, अश्विन भोबे आणि अद्वैत सेठनाही असतील. वक्फ दुरुस्ती विधेयकाचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेली संसदेची संयुक्त समिती आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात आपला अहवाल सादर करू शकेल अशी आशा अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केली आहे. समितीकडे आतापर्यंत 1 कोटीहून अधिक सूचना आल्याचं त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या 3र्या कार्यकाळातील 100 दिवसात अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या उपलब्धीबद्दल प्रसारमाध्यमांना माहिती देताना रिजिजू म्हणाले की यासंदर्भात व्यापक चर्चा सुरु आहे आणि समिती विविध सरकारी आणि सामाजिक संस्थांकडून कल्पना आणि सूचना मागवत आहे. 100 दिवसांच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयानं यावर्षी दिल्ली हाट इथं लोकसंवर्धन पर्व आयोजित केलं आहे. सरकारनं 2024-25 या आर्थिक वर्षात 2,50,000 अधिक लाभार्थ्यांना 1,000 कोटी रुपयांहून अधिक कर्ज दिलं आहे. हज यात्रेकरूंसाठी हज सुविधा एप सुरु करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती आज सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरी होत आहे. यानिमित्त आज नागपुरात हिंदी मोरभवन इथं कवी दयाशंकर तिवारी मौन लिखित मां भारती के सारथी दीनदयाल उपाध्याय या पुस्तकाचं प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते आज झालं. यावेळी शिक्षणतज्ञ डॉ वेदप्रकाश मिश्रा, माजी महापौर दयाशंकर तिवारी उपस्थित होते. पंडित दीनदयाल उपाध्याय जयंतीनिमित्त मंत्रालयात आज अंत्योदय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. आज नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, महाराष्ट्र सदन, महाराष्ट्र परिचय केंद्र, विविध खासगी आणि सरकारी संस्थांमध्ये देखील त्यांची जयंती साजरी करण्यात आली.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. बदलापूर बाल अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं ही चकमक नाहीच असं मत व्यक्त केलं आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठानं पोलिसांवर आज प्रश्नांची सरबत्ती केली. गोळीबाराच्या बाबतीत प्रशिक्षित असलेले पोलीस आरोपीला आवरू शकले नाहीत यावर कसा विश्वास ठेवायचा? या घटनेच्या दृश्यांमध्ये फेरफार टाळण्यासाठी ते सील केलं आहे का? या घटनेतलं शस्त्र पिस्तूल होतं की रिव्हॉल्वर? असे प्रश्न न्यायालयानं विचारले. या चकमकीनंतर पोलिसांनी काय पावलं उचलली याची विचारणा देखील न्यायालयानं केली. या प्रकरणी पोलिसांविरुद्ध गुन्हा नोंदवला जावा तसंच या घटनेची संबंधित सीसीटीव्ही चित्रण सुरक्षित ठेवलं जावं अशी मागणी अक्षय शिंदेच्या वडिलांच्या वकिलानं आज सुनावणी दरम्यान केली. वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील भुली इथल्या ग्रामस्वच्छता महिला मंडळानं स्वच्छतेच्या संकल्पाला पुढे नेत अयोध्येतील शरयू नदीच्या घाटावर स्वच्छता अभियान राबवलं. स्वच्छता ही सेवा या पंधरवड्यानिमित्त आयोजित या उपक्रमात 51 महिलांनी सहभाग घेतला. भुलीचे ग्रामस्वच्छता महिला मंडळ हे परराज्यात जाऊन स्वच्छता अभियान राबवणारे वाशिम जिल्ह्यातील पहिलेच पथक आहे. त्याचप्रमाणे स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता अंतर्गत वाशिमच्या नेहरू युवा केंद्र आणि केकत उमराच्या युवा बहुउद्देशीय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमान वाशिम शहरातील धार्मिक स्थळांची आणि महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता करण्यात आली. नागपूरच्या परकीय व्यापार महासंचालनालय म्हणजेच डीजीएफटीच्या वतीनं स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे. समाजात स्वच्छतेच्या सवयी जागृत करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हा या मोहिमेचा उद्देश असून डीजीएफटीचे सह महासंचालक प्रवीणकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली डीजीएफटीच्या कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी स्वच्छतेच्या कामात सहभाग घेतला. भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर इथं देखील स्वच्छता ही सेवा 2024 हा पंधरवडा साजरा केला जात आहे. या अंतर्गत ट्रिपल आयटीच्या विद्यार्थ्यांनी जवळच्या वारंगा गावाला भेट दिली. याशिवाय संस्थेतर्फे विविध स्पर्धा, आरोग्य तपासणी शिबीर, व्याख्यान, विद्यार्थी संवाद सत्र घेण्यात आले. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या निर्देशानुसार एक पेड माके नाम या मोहिमेअंतर्गत आज राजगुरु आणि चंद्रशेखर आझाद वसतीगृहाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं. या मोहिमेत शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विविध प्रजातींची रोपं लावली. दरम्यान नागपुरात अजनी रेल्वे परिसरात नवीन पार्किंग आणि विविध प्रस्तावित बांधकामात अडथळा निर्माण करणाऱ्या विविध प्रजातींच्या झाडांची नागपूर महानगरपालिका आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांनी आज रेलभूमी विकास प्राधिकरण, वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य आणि स्वच्छ असोसिएशनच्या प्रतिनिधीसोबत पाहणी केली. यावेळी त्यांनी विकासकामात अडथळा निर्माण करणाऱ्या हेरिटेज वृक्षांची कापणी करण्याऐवजी त्यांचं संरक्षण करण्याचे स्पष्ट निर्देश रेल भूमी विकास प्राधिकरणाला दिले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिक्षेत्रात येत असलेल्या नागपूर, गोंदिया, भंडारा आणि वर्धा इथल्या शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी तसंच स्थानिक नागरिकांसाठी आयटी आणि फॅशन डिझाईनचे प्रमाणपत्र आणि प्रगत प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकवून विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिकांच्या कौशल्यात वाढ करण्यासाठी विद्यापीठानं समता फाउंडेशनसोबत सामंजस्य करार केला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल, त्यासोबतच स्वयंरोजगार निर्माण करण्याच्या दिशेनं महत्वाचं पाऊल उचललं जाईल असा विश्वास कुलसचिव डॉ राजू हिवसे यांनी व्यक्त केला. विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम आणि गडचिरोलीमध्ये आज मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान वाशिम जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीनं 19 सप्टेंबरपर्यंत 531.19 हेक्टर क्षेत्र बाधित झालं असून 641 शेतकऱ्यांना शासनाकडून 72,55,000 रुपये मदत मंजूर करण्यात आल्याची माहिती आमच्या प्रतिनिधींनी दिली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मेक इन इंडियामुळे अर्थव्यवस्था मजबूत झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. आत्मनिर्भर भारत बनवण्याचा निर्धार. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर 22,600 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण तसंच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचं करणार भूमिपूजन. न्यायालयाचा निकाल माझ्यासारख्या दुखावलेल्या मागासवर्गीय लोकांसाठी दिशादर्शक असल्याची जात पडताळणी प्रमाणपत्र निकालावर रश्मी बर्वे यांची प्रतिक्रिया. आणि स्वच्छता मोहिमेला राष्ट्रीय पातळीवर नेत वाशिमच्या भुली ग्रामस्वच्छता महिला मंडळानं शरयू नदीच्या घाटावर राबविलं स्वच्छता अभियान. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.